चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पेट्रोल डिझेल पुन्हा महागले। मुंबईसह सर्व शहरात सोमवारी पेट्रोल दरात प्रति लिटर 12 पैशांची वाढ झाली तर डिझेलचे दर स्थिर होते। यामुळे मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर 80.32 आणि 68.94 रुपये नोंदवले गेले। नवी दिल्लीत हेच दर अनुक्रमे 74.66 आणि 65.73 वर पोहोचले। पेट्रोलच्या प्रति लिटर दरानं पुन्हा एकदा 80 टप्पा पार केला आहे। देशभरातील सर्व महानगरात आणि अन्य ठिकाणी इंधन दरांनी चालू वर्षातील सर्वोच्च दरांची नोंद केली। आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइलचे दर सोमवारी प्रति बॅरल 62.44 अमेरिकी डॉलरवर पोहोचले। या कच्च्या इंधनाच्या दरात चालू महिन्यात आतापर्यंत 3 डॉलरनं वाढ झाल्यानं देशांतर्गत इंधन दर वाढण्यास सुरुवात झाली आहे। यामुळेच गेल्या 4 दिवसात पेट्रोलच्या किमतीत प्रति लिटर 46 पैशांनी वाढ झाली आहे।